gwirfau FM war, moyn number one mae ad postis chi's had ye wear rudrat un cha so but and morning number one madhe itna phar sundar sa incident aaj mi office la yet astana ghadla mhanje dar roz mi jeva office madhe yet asto tewa छान पैकी लोक एक्सरसाइज करणारी काही दिसतात, काही ऑफिसला जाणारी दिसतात, काही मुलं शाळेत जाणारी दिसतात. ह्या सगळ्या छान छान लोकांना बघत असताना एक छोटीशी क्यूटशी मुलगी उभी होती बस स्टॉपवरती. ती शाळेत चाललेली नव्हती, तिच्या मम्मीसोबत ती उभी होती आणि तिचं बोलणं सुरू होतं आईसोबत. म्हणजे मला खरंच ती अशी बघितलं त्या मुलीकडे आणि असं वाटलं की यस, ये बच्ची कुछ ना इम्पॉर्टंट कहने की कोशिश कर रही है. तर त्यामुळे जरा थांबलो तर एक काम पण होतं, बट ऑब्व्हियसली मी काय पर्पजली असं पाहिलं मुलीला आणि त्यात असं नाही झालं. माझं एक काम होतं म्हणून मी थांबलो तिथे. तर ती मुलगी आईला सांगत होती की मम्मी आजपासून आहे ना, म्हणजे आपण घरी पाणी सेव्ह करायला सुरुवात करूयात आणि थोडं ते पाणी वाचवून वाचवून आपल्यावरती टेरेसवर ज्या काय चिमण्या पाखरं येतात ना त्यांच्यासाठी पाणी ठेवूयात. हे मला स्कूलमध्ये सांगितलं. हाऊ स्वीट. शाळेमध्ये या छान छान गोष्टी शिकवल्या जातात विद्यार्थ्यांना आणि तसं इम्प्लिमेंटेशन ही पोरं घरी येऊन करतात. डेफिनेटली आज आपल्या अवतीभोवती जी परिस्थिती आहे पाण्यामुळे ज्या काय गोष्टी घडतात त्या फार जास्त वाईट आहेत. त्यामुळे जरा आपणही थोडंसं सहकार्य केलं याची मुरडीसारखं तर बेस्ट बेस्ट होईल नाही का कडक. सो करो ऐसा ही करो. गुजारिश फ्रॉम रजनी. गाना प्ले हो रहा है, एन्जॉय बजा.